आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 जागांसाठी 97 उमेदवार. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शी होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर उद्यापासून लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम. रंगपंचमीचा सण राज्यात उत्साहात साजरा आणि राज्यात काही ठिकाणी उन्हाची काहिली तर अनेक ठिकाणी पाऊस, विदर्भासाठी आजही इशारा. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 जागांसाठी 97 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काल हे चित्र स्पष्ट झालं. नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या 5 मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या जागांसाठी अनोंदणीकृत पक्षांचे 13 तर 12 अपक्ष उमेदवार आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं की पहिल्या टप्प्यात 95,54,000 अधिक पात्र मतदार आहेत. त्यामध्ये 48 लाखांहून अधिक पुरुष आणि 47 लाखांहून अधिक महिला मतदार तर 347 तृतीयपंथी मतदार आहेत. 10,652 मतदान केंद्र असतील. निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,656 भरारी पथकं आणि 2,096 स्थितीज सर्वेक्षण पथकं कार्यरत आहेत असं चोक्कलिंगम म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे तर शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याशिवाय अहमदनगरमधून निलेश लंके, वर्धा इथून अमर काळे आणि दिंडोरी मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल माध्यमांशी बोलताना केली. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येईल असंही पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देण्यात येणार असून महादेव जानकर हे उमेदवार असतील अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. बारामती जागेसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी त्यांनी यावेळी जाहीर केली. मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनानं मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न केले असल्यानं मतदार यादीत कोणतेही दोष नाहीत. काही ठिकाणी आढळलेल्या तांत्रिक स्वरूपाच्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी काल दिलं. मतदार यादीत काही त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. अकोला इथं निवडणूक खर्च निरीक्षक बी ज्योतिकिरण यांनी तर वाशिम लोकसभा निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनीही निवडणूक खर्चविषयक बाबींचा काल आढावा घेतला. 1,500 जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी अतिरिक्त सहाय्यक मतदान केंद्र तयार करण्यास निवडणूक आयोगानं नाशिक जिल्हा प्रशासनाला मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता 61 मतदान केंद्र नव्यानं उभारली जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या 4,739 4,800 असेल. यवतमाळमध्ये मतदान आपला अधिकार आणि कर्तव्य सुद्धा असा संदेश देत हजारो विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून भारताचा नकाशा साकारला. प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे म्हणून वोट असा मजकूर आणि मतदान चिन्हाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीवरून उद्या सोमवार 1 एप्रिलपासून सादर केला जाणार आहे. संध्याकाळी 7:15 ते 7:30 दरम्यान आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूब चॅनेलवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जगद्गुरु आदिशंकराचार्यांच्या विचारांवर आधारित असलेलं एक दिवसाचं चर्चासत्र रत्नागिरीत शुक्रवारी आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्राविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी.
नागपूरच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचं रत्नागिरीतलं भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आणि गोपटे जोगळेकर महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने जगद्गुरू आदिशंकराचार्य यांच्या विचारांवरचं चर्चासत्र रत्नागिरीत पार पडलं. एकात्मता बळकट होऊन देश महान होण्यासाठी तसंच वसुधैव कुटुंबकम ही भावना दृढ होण्यासाठी आजच्या काळात आदिशंकराचार्यांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने युवा पिढीची जागरूकता हा चर्चासत्राचा उद्देश असल्याचं संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक कृष्णकुमार पांडे यांनी सांगितलं. आदिशंकराचार्यांनी भारताच्या भाषिक सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातली तसंच परंपरेची एकात्मता दृढ केली. त्यांनी परिक्रमेतून भारताच्या कानाकोपऱ्यात चैतन्य निर्माण केलं. देशाच्या चार दिशांना स्थापन केलेली चार पीठ, त्यांना देण्यात आलेले वेद आणि त्यांची केलेली सूत्रबद्ध योजना या बाबी त्यांची दूरदृष्टी दर्शवतात असं प्राध्यापक पांडे म्हणाले. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
रंगपंचमीचा सण नाशिकमध्ये काल उत्साहानं पार पडला. श्री काळाराम मंदिरात यावर्षीचे उत्सवांचे मानकरी राघवेंद्र पुजारी यांनी केशर पळसाच्या पानांच्या रंगाची अबीर गुलाल म्हणून राम मंदिरात उधळण केली. नाशिक शहरातल्या राहाडीच्या अर्थात जमिनीतील हौदांचं मानकऱ्यांच्या हस्ते पूजन करून रंगपंचमीच्या उत्सवाला प्रारंभ झाला. तुळजापुरातही काल रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. श्री तुळजाभवानी मंदिरात श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर रंगांची उधळण करत पारंपरिक पद्धतीनं रंगपंचमी साजरी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी इथं चैतन्य कानिफनाथ संजीवन समाधी मंदिरात रंगपंचमीनिमित्त लाखो भाविकांनी कानिफनाथांचं दर्शन घेतलं. सोलापूर शहर तसंच जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं काल पाण्याचा अपव्यय टाळण्यात आला आणि कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायती आणि महापालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 4 पटीहून अधिक वसुली झाली आहे. मागील वर्षी एकंदर वसुली 14 कोटी होती, यावर्षी 58 कोटी रुपये वसुली झाली आहे. नांदेड विमानतळावर आजपासून नांदेड मंगळुरू आणि नांदेड दिल्ली जालंधर ही विमानसेवा दररोज तर नांदेड हैदराबाद आणि नांदेड अहमदाबाद ही विमानसेवा आठवड्यातून 4 दिवस सुरू राहणार आहे. नांदेडसह परभणी हिंगोली लातूर बीड धाराशिव आदी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. गेल्या सुमारे 8 दिवसांपासून पुण्यातील रात्रीच्या तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे पुणेकरांची रात्रीची झोप उडाली आहे. शिवाजीनगर भागात सर्वाधिक तापमान वाढ नोंदवली गेली आहे तर कोरेगाव पार्क तसंच वडगाव शेरी भागातही रात्रीच्या तापमानात चांगलीच वाढ दिसून आली आहे. दिवसा ढगाळ हवामानामुळे दमटपणा वाढत चालला आहे. चैत्र पालवीच्या निमित्तानं दरवर्षी पुण्यात दिसणारी रम्य सुखद गारवा पसरवणारी सायंकाळ यंदा मात्र लुप्त झाल्याचं चित्र आहे. सातारा शहर आणि परिसरात काल दुपारी पावसानं हजेरी लावली. बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पडलेल्या पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा इथं वीज पडून अनेक घरांना तडे गेले तर जामोद परिसरामध्ये कांदा पिकासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. आष्टी तालुक्यातील हनुमंत गाव इथं वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. हळद उत्पादक शेतकऱ्यांना मात्र या पावसाचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. भंडारा जिल्ह्यात काल संध्याकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. भाजीपाला पिकासह शेतपिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे तर या पावसामुळे उन्हाळी धान पिकाला लाभ होणार आहे. हवामान. सर्वाधिक कमाल तापमान काल परभणी इथं 41.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रात्रीच्या वेळी अधिक उष्मा राहण्याचा आणि विदर्भात विजा जोराचे वारे यांच्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 जागांसाठी 97 उमेदवार. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शी होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर उद्यापासून लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम. रंगपंचमीचा सण राज्यात उत्साहात साजरा आणि राज्यात काही ठिकाणी उन्हाची काहिली तर अनेक ठिकाणी पाऊस, विदर्भासाठी आजही इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.